हॅलो, आज आपण बनी रॅबिटचं हाऊस पेंटिंगची गोष्ट ऐकणार आहोत. मम्मा रॅबिटने सांगितले की उद्या आपण सगळे हाऊस पेंट करणार आहोत. बनी, तुझ्या रूमला कुठला रंग द्यायचा ते तू ठरव. बनी हे ऐकून खूप खुश झाला. उद्या फुल डे कलर फन आहे. त्यांनी ठरवले आपल्या रूमला मस्त लव्हेंडर कलर द्यायचा. एक वॉल मात्र स्काय ब्लू कलरची ठेवायची. त्या वॉलवर सन, स्टार्स, मून्स असे सगळं पेंट करायचं. दुसऱ्या दिवशी खूप सकाळी मॉम व डॅड कामाला लागले. एक एक रूममधील सामान त्यांनी गार्डनमध्ये गोळा केले. सोफा, डायनिंग टेबल, फ्रीज, चेअर्स, कॉट्सवर मोठ्या बेडशीट्स टाकल्या. त्याआधी मम्माने सगळ्यांसाठी हेवी ब्रेकफास्ट बनवला. मग डॅड व बनी कलर आणायला दुकानात गेले. पॉलिश पेपर्स, व्हाईट कलर, लांबी, ब्रशेस, ग्लोज अशी मोठी खरेदी त्यांची झाली. येतानाच डॅडने दुपारच्या लंचची ऑर्डर एका कॅफेला देऊन ठेवली. वेगवेगळ्या कलर्सचे स्टेन बॉटल्स पण घेऊन आले. बनीच्या रूमसाठी डॅडने एका बादलीत लव्हेंडर कलर तयार केला. तोपर्यंत मम्माने बनीला एक जुना टी शर्ट व शॉर्ट्स घालून तयार ठेवले. गळ्यात ॲप्रन घालून बनीने आपल्या रूमला देण्यासाठी डॅडकडे कलर मागितला. डॅड बोलले, थांब, मी थोडे पॉलिश पेपरने वॉल घासून देतो, मग तू हा छोटा ब्रश घेऊन कलर कर. बनी खूप एक्साइटेड होता. डॅडने पॉलिश पेपरने त्याची वॉल गुळगुळीत करून दिल्या. मग बनी कलर देऊ लागला. जेमतेम एक वॉल झाली व बनी खूप थकून गेला. त्याचा हात दुखायला लागला. मम्मा व डॅड हसू लागले. मग बनीला एक युक्ती सुचली. तो डॅडला म्हणाला, डॅड, मी आपले फेन्स रंगवू का, म्हणजे मला मज्जा येईल. इथे घरात या कलरच्या वासाने मला उलटी येते. डॅड म्हणाला, ओके, हा कलर घे व तू फेन्सला पेंट कर, ते काम सोपे आहे. बनीने फेन्स रंगवायला घेतले. तेवढ्यात त्याचा फ्रेंड चिंटू मंकी त्याच्या डॅडबरोबर सुपरमार्केटमध्ये जाताना दिसला. चिंटूला खूप मजा वाटली. तो त्याच्या डॅडला म्हणाला, मी बनीला हेल्प करायला जाऊ का? आम्ही दोघे मस्त फेन्स पेंटिंग करून टाकतो. थोड्या वेळाने चिंटू मंकी पण ओल्ड क्लॉथ्स घालून बनीकडे गेला. बनीच्या डॅडने त्याला पण एक छोटा ब्रश दिला. बनी व चिंटू गप्पा मारत हसत खेळत फेन्स पेंटिंग करू लागले. बनीचे मॉम डॅड एक्सपर्ट होते. त्यांनी बघता बघता 3 रूम्स पेंट केल्या. लंच ब्रेकला पार्सलने जेवण आले. सगळ्यांनी पोटभर खाऊन घेतले. आता मॉम डॅड बनीला म्हणाले, तू आणि चिंटू वॉश घ्या व चिंटूकडे खेळायला जा. आम्ही सगळे घर साफ करतो, कलर्सचे डाग पुसतो व सामान जागेवर लावतो, मग तू घरी ये. बनी खूप लेट घरी आला. बघतो तर काय, सगळे घर मस्त न्यू वाटत होते. कलर दिल्याने खूप सुंदर झाले होते. त्याच्या रूममध्ये तर एका वॉलवर फुल गॅलेक्सीज तयार झाली होती. डॅडनी हे स्टिकर कधी आणले बनीला कळले सुद्धा नाही. बाय बाय.